आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नीती आयोगाचे प्रमुख अर्थतज्ञ आणि आर्थिक क्षेत्रातील अभ्यासकांशी चर्चा करणार। अरावली डोंगररांगांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा जिया यांचं ढाका इथं दीर्घ आजारानं निधन। आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात आज 20 षटकांचा पाचवा सामना। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नीती आयोगाचे प्रमुख अर्थतज्ञ आणि आर्थिक क्षेत्रातील अभ्यासकांशी चर्चा करणार आहेत। यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित राहणार आहेत। यावेळी देशाची वर्तमान आर्थिक स्थिती आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीसाठी प्राथमिकता या विषयावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संदर्भात सुद्धा पंतप्रधान मोदी यावेळी अर्थशास्त्रज्ञांची मतं जाणून घेणार आहेत। अरावली डोंगररांगांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं दिला। अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली। अरावली टेकड्यांच्या नव्या व्याख्येबाबत काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक आहे। आधीच्या समितीच्या शिफारशींची पडताळणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, ज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असेल असं न्यायालयानं सांगितलं। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि न्यायमूर्ती जे के महेश्वरी यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली। अरावली पर्वतरांगांच्या संदर्भातल्या स्वतःच्या आदेशाला दिलेली स्थगिती आणि या बाबींच्या अभ्यासासाठी नवी समिती नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वागत केलं आहे। संरक्षण खात्यासाठी विविध शस्त्र आणि यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण अधिग्रहण मंडळानं स्वीकृती दिली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला। तीनही सेनादलांसाठीच्या मिळून आवश्यक सामग्रीसाठी 79,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। यात लांब पल्ल्याच्या प्रक्षेपक पिनाकसाठीची स्फोटकं, कमी वजनाची रडार्स, ड्रोन शोधक यंत्रणा, उच्च तरंग लहरींवर चालणारे रेडिओ संच, विमानांच्या उड्डाण आणि अवतरणाच्या वेळी लागणारी रेकॉर्डिंग यंत्रणा अशा अत्याधुनिक उपकरणांचा आणि यंत्रसामुग्रीचा समावेश आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं चांदीपूर इथं काल पिनाका या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची पहिली यशस्वी चाचणी घेतली। 120 किलोमीटरच्या कमाल पल्ल्यासाठी घेण्यात आलेल्या या चाचणीत या अग्निबाणानं अचूकतेनं लक्ष्याचा वेध घेतला असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे। याची रचना आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट यांनी केली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीबद्दल डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे। या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी रचना आणि विकास सशस्त्र दलांच्या क्षमतांना चालना देईल असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। केंद्रीय विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू आज बंगळुरू इथं ध्रुव एनजी या स्वदेशी बनावटीच्या प्रगत कमी वजनाच्या हेलिकॉप्टरला हिरवा झेंडा दाखवतील। 6 ते 14 आसन क्षमता असणारं हे हेलिकॉप्टर हिंदुस्थान एरोनॉटिक्सनं एरो इंडिया शोमध्ये सादर केलं होतं। पर्यटन, महत्वाच्या व्यक्तींची नेआण, आपत्कालीन स्थिती, पूर परिस्थिती यामध्ये लोकांची सुटका करण्यासाठीही हे हेलिकॉप्टर उपयोगी ठरणार आहे। वर्ष 2047-48 पर्यंत भारत 26 लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनू शकतो असं आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था अन्स्टर्ड अँड यंगनं आपल्या ताज्या अहवालात म्हटलं आहे। तोपर्यंत भारतातील दरडोई उत्पन्न अंदाजे 15,000 डॉलर्स असेल, जे सध्याच्या पातळीपेक्षा 6 पट अधिक आहे। वर्ष 2030 पर्यंत भारत जर्मनी आणि जपानला मागे टाकून चीन आणि अमेरिकेनंतर जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे असंही या अहवालात म्हटलं आहे। आर्थिक उदारीकरण धोरणांमुळे भारतानं जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यात यश मिळवलं असून येत्या काही दशकांमध्ये भारताचा विकास दर प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक राहील असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची काल फ्लोरिडा इथं ट्रम्प यांच्या निवासस्थानी भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये इस्रायल हमास संघर्ष यासह विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना हमासला इस्रायलशी चाललेला संघर्ष थांबवण्यासाठी निर्वाणीचा कडक इशारा दिला. ट्रम्प म्हणाले की हमासला निशस्त्रीकरणासाठी अतिशय कमी वेळ देण्यात आला असून या मुदतीत त्यांनी शस्त्रसंधी न केल्यास हमासला संपवण्यासाठी इस्रायलचे आंतरराष्ट्रीय समर्थक देश हस्तक्षेप करतील. त्यासाठी आम्हाला इस्रायलच्या प्रत्यक्ष मदतीचीही आवश्यकता लागणार नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बोलताना सांगितलं. देशात 614 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे अशी माहिती नुकतीच केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं रब्बी पिकांखाली क्षेत्राच्या प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 129 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा 133 लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्यांची पेरणी झाली आहे, तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमधील 48 लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा 49.6 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर ज्वारी आणि भरड धान्यांची पेरणी झाली आहे. तेलबियांच्या पेरणीखालील क्षेत्र 94 लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याचं विविध स्तरातून स्वागत होत आहे. या कायद्यासंदर्भात महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील ताजपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत सनेर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया.
पूर्वीच्या कायद्यात 100 दिवसांची रोजगार हमी योजनेची अट होती, ती आता बदलून 125 दिवसांची केली गेली आहे. तसेच रोजगार नाही मिळाला तर बेरोजगारांना भत्ता देखील दिला जाणार आहे, त्यामुळे गरजू महिलांना आर्थिक लाभ होईल. पूर्वी आम्ही जे पाण्यात रस्ते तयार केले त्याच्यात मजुरांची जी अडचण होती की आम्हाला वाढीव काम पाहिजे, ते वाढीव काम आता 25 दिवसाचं मिळाल्यामुळे रोजगारांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक हसू आहे, एक आनंद आहे. त्याच्यामुळे विकसित जी रामजी 2025 हा कायदा 100% फायद्याचा आहे.
महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या या अर्जांची छाननी होईल. 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या टप्प्यात राज्यभरामध्ये राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचं आज सकाळी ढाका इथल्या खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 80 वर्षांच्या होत्या. बांगलादेश नॅशनल पार्टीच्या वतीनं समाज माध्यमावरील संदेशात हे वृत्त देण्यात आलं आहे. बांगलादेशच्या राजकीय क्षेत्रात खालिदा झिया यांच्या व्यक्तिमत्वाचा गेली अनेक दशके प्रभाव होता. त्यांनी 2 वेळा बांगलादेशचं पंतप्रधान पद भूषवलं. बांगलादेश नॅशनल पार्टीच्या त्या अनेक वर्ष अध्यक्ष होत्या. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातला 20 षटकांचा 5वा आणि अंतिम सामना आज तिरुअनंतपुरम इथं खेळला जाणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील 4 सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा प्रयत्न असेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नीती आयोगाचे प्रमुख अर्थतज्ञ आणि आर्थिक क्षेत्रातील अभ्यासकांशी चर्चा करणार. अरावली डोंगररांगांच्या नव्या व्याख्येला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचं ढाका इथं दीर्घ आजारानं निधन. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात आज 20 षटकांचा 5वा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.